युहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 20 युहानाला झालेले प्रगटीकरण अध्याय 20 1000 वर्षे सैतानाला बांधून ठेवणे। नंतर मी एका परमेश्वर दूताला स्वर्गातून उतरताना पाहिले। त्याच्याजवळ अगाध कुपाची किल्ली होती व त्याच्या हाती एक मोठा साखळ दंड होता। त्याने दियाबल, जो सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे अजगर, त्यास धरले। 1000 वर्षे बांधलेले राहण्यासाठी त्याला बांधून अगाध कुपात टाकले आणि 1000 वर्षे पूर्ण होत तोपर्यंत त्याने राष्ट्रास आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला। त्यानंतर त्याला थोडा वेळ सोडले पाहिजे। नंतर मी आसने पाहिली, त्यावर कोणी बसले होते। त्यास न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता आणि येशू विषयीच्या साक्षीमुळे व परमेश्वराच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता त्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला दंडवत घातला नव्हता आणि त्यांच्या कपाळावर व त्यांच्या हातावर त्याची खून नव्हती। त्यांचे जीवात्मे पाहिले, ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर 1000 वर्षे राज्य केले। मृतांपैकी बाकीचे लोक 3000 वर्ष पूर्ण होतोपर्यंत जिवंत झाले नाहीत। हेच पहिले पुनरुत्थान। पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे। अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते परमेश्वराचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याचबरोबर 1000 वर्षे राज्य करतील। सैतानाची मुक्तता व शेवटची झटापट। सैतानाची मुक्तता व शेवटची झटापट ती 1000 वर्षे संपल्यावर सैतानाला आपल्या कैदेतून सोडण्यात येईल आणि तो पृथ्वीच्या 4 कोपऱ्यातील राष्ट्रे गोग व मागोस यास ठकवावयास, त्यास लढाईसाठी एकत्र करावयास बाहेर येईल। त्यांची संख्या समुद्राच्या वाळू इतकी आहे। त्यांनी पृथ्वीच्या विस्तारावर फिरून पवित्र जनांची छावणी व प्रियनगर वेढले। तेव्हा परमेश्वरापासून स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने त्यास खाऊन टाकले। त्यास ठकविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले। त्यात ते श्वापद व तो खोटा संदेष्टा आहेत। तेथे त्यास रात्रंदिवस युगानयुगपर्यंत पीडा भोगावी लागेल। सर्वसामान्य पुनरुत्थान व शेवटचा न्याय। सर्वसामान्य पुनरुत्थान व शेवटचा न्याय। नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला। त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश ही पळाली, त्याकरिता ठिकाण म्हणून सापडले नाही। मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले। त्यावेळी पुस्तके उघडली गेली, तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले। ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकात जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे ठरविण्यात आला। तेव्हा जे मेलेले लोक समुद्रात होते त्यास समुद्राने दिले, जे मेलेले लोक मरणावस्थेत व अधोलोकात होते त्यास त्यांनी दिले आणि ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे परमेश्वराचा न्याय ठरविण्यात आला। तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली। अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण आहे। ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला।